कर्णाचं दानशूरत्वाला तोड नाही हेच खरं. मृत्युंजय एवढी अमाप लोकप्रियता कुठल्याही मराठी कादंबरीकाराच्या पहिल्याच कादंबरीला लाभलेली नाही. अनिवार्य नीतीचं गरगर फिरणं महान संयमानं सहन करीत जगायचं असतं हे कर्णाचं सांगणं आहे. कृष्णाप्रमाणेच कर्ण पौरुष चैतन्याच्या आणि वर्ण निर्भयतेचे समर्थ आविष्करण आहे. जो कोणी जीवनसंघर्षात पिचला आहे त्याच्या संघर्षात आणि पिचण्यात सुद्धा पुरुषार्थी आणि शक्तिशाली जीवन सामावले आहे हा कर्णाचा तेजस्वी संदेश आहे. पांडवांच्या विजयाचे डांगोरे फिके पाडणारा हा संदेश आहे मौनाच्या विलक्षण रूपात. या मौनाच्या जोरावर मृत्यूच्या महाद्वारात सुद्धा जीवनाचा धुंद विजय कर्णाने अनुभवला. म्हणूनच त्याच्या या भावकथेचे नावही मृत्युंजय हेच आहे. नमस्कार श्रोते हो, मी पुष्कर देवरे आणि आपण ऐकत आहात प्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत लिखित लोकप्रिय कादंबरी मृत्युंजय. पात्र कर्ण. प्रकरण 11. दुर्धनानं देशोदेशी धाडलेले दूत परत आले. अवंती, चेदी, मगध, संक्षप्तक, सिंध अनेक बलाढ्य देशांच्या राजांनी आम्हाला ससैन्य पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली. उपप्लाव्याहून श्रीकृष्ण प्रस्ताव घेऊन येणार असल्याची कुणकुण सर्वांना लागलीच होती. त्याप्रमाणे त्याचे पुरोहित ब्रह्मगार्गे ऋषी एकदा हस्तिनापुरात येऊन विदुर आणि पितामहांची भेट घेऊन गेलेही. त्यांची काय काय बोलणी झाली कुणालाच कळलं नाही. श्रीकृष्ण कोणत्या दिवशी येणार हे मात्र समजलं. कार्तिकातील पौर्णिमा धरून तो येणार होता. पांडवांच्या राज्यातील अर्धा राज्यभाग तो मागणार होता. त्याला नकार देण्याची कल्पना कुरुयोद्ध्यांनी उचलून धरली होती. शोणाच्या वधाचं सलणारं दुःख एकटं मलाच नव्हे तर सर्व कुरुयोद्ध्यांना पोळून काढत होतं. माझ्या मनाचा गरुड तर संतापाच्या शिखरावर चढून बसला होता. एकच निर्धार कायम होता, पांडवांशी युद्ध, निर्णायक आणि अंतिम युद्ध. अर्जुनाला कंठस्नान. जरी हा निर्धार कायम होता तरीही इतरांप्रमाणेच मला प्रस्ताव घेऊन येणाऱ्या श्रीकृष्णाबद्दल आदर होता. कार्तिकी पौर्णिमेचा दिवस धुक्याचं पटल फाळीत उजाडला. जे जे नगरजन श्रीकृष्ण प्रेमी होते त्यांनी आपल्या निवासांसमोर अशोक आणि आम्रवृक्षांच्या पर्णशाखांच्या वेशी उभारल्या होत्या. अंगण सुगंधी जलानं सिंचून संमार्जून त्यावर ठिकठिकाणी सुदर्शनाच्या आकाराच्या नानाविध मोरपंखाच्या रांगोळ्या चितारल्या होत्या. गुढ्या, तोरण, पुष्पमालांनी मढवून उंच उभारली होती. एका श्रद्धाळू श्रीकृष्ण भक्तानं तर आपल्या स्त्रीकडून अंगणात शिशुपाल वधाचा प्रसंग रांगोळीत चितारून घेतला होता. प्रत्येक उंबरठ्यावर सुवर्णकलश गंगेच्या जलानं भरून ठेवले होते. सुस्नात सुवासिनी निरंजन उजळण्यात गढून गेल्या होत्या. महामंत्री विदुरांनी कुरूंचा खास राजध्वज कळसावर चढविला. आज हस्तिनापूरकरांना फार दिवसांनी श्रीकृष्णाचं दर्शन घडणार होतं. पांडवांकडून संधीचा प्रस्ताव घेऊन येत होता तरी मला श्रीकृष्णाविषयी अनादर मुळीच वाटत नव्हता. माझं वैर पांडवांशी होतं, त्यांनी केलेल्या माझ्या घोर उपेक्षेशी होतं, माझा एक पुत्र आणि प्राणप्रिय बंधू वधणाऱ्या निर्दय अर्जुनाशी होतं, एका सूतपुत्राचं एका क्षत्रियाशी होतं, ते श्रीकृष्णाशी नव्हतं. प्रत्येक वस्तूत मला शोण आणि सुदामन दिसत होते, म्हणूनच अर्जुनाचं नावही ऐकवत नव्हतं. उपप्लाव्याहून निघून श्रीकृष्णानं गंगेकाठच्या वृकस्थल उपनगरात येऊन तळ टाकला. नगरजनांनी तेथपर्यंतचा मार्ग सजवून घेतला. सूर्योदयाची सर्वस्पर्शी कोवळी किरणं हस्तिनापूरला बिलगली आणि सीमेवरील अगणित वाद्यांचा गजर नगरातल्या राजवाड्यावरही स्पष्ट ऐकू येऊ लागला. श्रीकृष्ण सीमेवर असल्याचा तो सरळ संकेत होता. अश्वत्थामाला संवेद घेऊन मी त्याला सामोरा जाण्यासाठी सीमेपर्यंत गेलो. रुकस्थल सोडून तो आता हस्तिनापुरात प्रवेशत होता. चार पांढरशुभ्र घोड्यांच्या सुवर्णमंडित गरुडध्वज रथात बसलेली चार माणसं होती. युयुधान, ब्रह्मगार्ग्य, श्रीकृष्ण आणि सारथी दारुक। श्रीकृष्णाचं नीलवर्णी सर्वांग त्याच तेजानं झळाळत होतं जसं ते इंद्रप्रस्थात मी कितीतरी वर्षांपूर्वी पाहिलं होतं। ते पाहताना आपल्या शरीरावर आपल्या नित्याचं कवच नाही या जाणीवेनं माझं मन विषण्ण झालं। कमतरतेची जाणीव हृदय कुरतडू लागली। माझ्याकडे पाहून यादवराज श्रीकृष्ण मंद हसला। हस्तिदंतासारखे त्याचे शुभ्र दात सोनेरी सूर्यकिरणात झळाळले। मी त्याच्या मस्तकावरच्या मुकुटाकडे निरखून पाहिलं। तो माझ्या भूषणागारातल्या त्या मुकुटाच्या घडणीसारखाच असलेला पाहून मला आश्चर्य वाटलं। प्रणाम यादवराज, उत्तरीय सावरीत मी त्याला वंदन केलं। त्याला माझ्यावरच्या अर्जुनानं केलेल्या अन्यायाचं काहीच का वाटत नव्हतं। जय तू कर्ण, तो हळुवार पुटपुटला। पितामह, विदूर, ऋषवर्मा, द्रोण यांनी वेढलेला त्याचा रथ हस्तिनापुरात शिरू लागला। वाद्यांचा गजर राजमार्गावरील दुथडीच्या वृक्षांची पानं थरथर हलवू लागला। नगरजन भक्तीनं सुगंधी पुष्पांचा आणि कुंकुमाचा त्याच्यावर वर्षाव करू लागले। हात जोडून सुहास्य वदनानं तो सर्वांच्या प्रेमाचा स्वीकार करू लागला। दारुकाची वस्त्र माखून गेली। त्याला श्रीकृष्णाला वाहून नेणारा रथ नीट हाकताही येईना, कारण घोड्यांचे डोळे कुंकुमाने भरून गेले आणि त्यातूनच शेकडो नगरजन त्यांच्या खुरांवर श्रीकृष्णापुढं म्हणून धडाधड लोटांगण घेत होते। अर्ध्या एका घटकेच्या अवधीत त्याचा रथ काही हातच पुढे सरकू शकला होता। घोड्यांच्या खुरांवर सुवासिनींनी ओतलेल्या जलकुंभांनी त्यांनीच कष्ट घेऊन चितारलेली रांगोळी धुवून जाऊ लागली। सूर्यदेव माथ्यावर चढू लागले।
यादवराज भगवान श्रीकृष्ण,
शोणाचं हृदय पिळवटणारा अंत विसरून वेढावलेले नगरजन गर्जत होते।
जय तू, जय तू, जय
तू। कुणाच्याही जय जयकारानं पूर्वी दुमदुमलं नसेल असं आज हस्तिनापूर दुमदुमू लागलं। पांढऱ्या वर्णाचे घोडे कुंकुमामुळे रक्तवर्णी दिसू लागले। श्रीकृष्णाचं पितांबर पितवर्णाचं आहे हे स्वतः त्यालाही सांगता आलं नसतं। इतकी कुंकुमाची पुटं त्याच्या पितांबरावर चढली होती। सगळ्या राजमार्गावर पुष्पांचा सडाच सडा पडला होता। शांत चित्तानं त्या राजयात्रेतून वायुजितावरून जाताना मला क्षणभरच भास झाला की मी स्वर्गाच्या साम्राज्यातच आहे। मात्र त्या एवढ्या चैतन्यमय हर्ष उन्मादात दुर्योधन कुठंच दिसत नव्हता। दोन प्रहरच्या रसरस्त्या उन्हात श्रीकृष्णाचा पुष्पांनी आच्छादलेला आणि कुंकुमानं माखलेला गरुडध्वज हस्तिनापूरच्या पुरातन राजवाड्याच्या महाद्वारात उभा राहिला। सर्वांगावरील कुंकुम झटकत उत्तरीय सावरीत तो शांतपणे रथातून खाली उतरला। इतर स्त्रियांबरोबर वृषालीनं पंचारतीनं त्याला ओवाळलं। कुंकुमाचा एक तिलक थरथरत्या हातानं तिनं त्याच्या विशाल भाली चढवला। तिच्या जीवनातील श्रीकृष्णाला पाहण्याचा तो पहिलाच योग होता। राजवाड्याच्या कळसावरच्या त्रिकोणी भगव्या राजध्वजाकडे पाहत त्यानं महाद्वाराचा उंबरठा ओलांडला। कुणीतरी म्हणालं, राजवास्तू आज पावन झाली। राजा, मला इतरत्र कुठंच येण्याची इच्छा नाही, सरळ सभागृहात चल। स्वागतासाठी उभ्या असलेल्या महाराज धृतराष्ट्रांच्या मिटलेल्या ओलसर बापण्यांकडे पाहत तो घंटेसारख्या स्वरात म्हणाला, चला यादवराज। आवाजाच्या रोखानं मान हलवीत महाराजांनी त्याला अनुमती दर्शवली। सर्व कुरुयोद्ध्यांसह तो सभागृहाकडे निघाला। राजवाड्याच्या पायदंड्या चढताना तो नेमकी एकच पायदंडी उरली असताना 105व्या पायदंडीवर अचूक थांबला। माझ्या कानांतील तुटक्या पाळांकडे पाहून हसतच त्यानं 106व्या आणि शेवटच्या पायदंडीवरही पाय दिला। मला आता त्या पायदंड्यांचं काही औत्सुक्य राहिलं नव्हतं। शक्य असतं तर त्या सर्वच ढासळून देऊन त्यांनी मी शोनाची समाधी बांधली असती। राजसभागृहात शिरताच श्रीकृष्णानं त्या पुरातन सिंहासनाला मान नमून प्रणाम केला। कुरूंचं मानचिन्ह असलेल्या चंद्रदेवांच्या औतीव रजप्रतिमेकडे पाहत पाहतच तो अमात्य ऋषीवर्मांनी दाखविलेल्या आसनावर शांतपणे विराजमान झाला। सर्वांनी आपापली आसनं घेतली। महाराज धृतराष्ट्र आणि महाराणी गांधारी देवी राजसिंहासनावर स्थानापन्न झाले। ही निर्वाणीची कदाचित शेवटची अशीच राज्यसभा होती। कृष्णाच्या दर्शनासाठी वेडावलेल्या योद्ध्यांनी सभागृह तुडुंब भरून गेलं होतं. माझ्या आसनावर बसून मी माझ्या पायांकडे पाहू लागलो. ते निमुळते का असावेत याचं कोड जीवनाच्या या प्रदीर्घ धावेत अद्याप मला कधीच सोडविता आलं नव्हतं. अमात्य ऋषवर्मा यांनी सभेचं प्रयोजन सांगून श्रीकृष्णाचं कुरूंच्या वतीनं रसभरित वाणीत स्वागत केलं. खाली बसताना ते म्हणाले, आता यादवराज भगवान श्रीकृष्ण आपल्या आगमनाचं प्रयोजन स्वतःच सांगतील. सर्व कुरूंनी त्याचा शांतपणे विचार करावा. समय निर्वाणीचा आहे, अटीतटीचा आहे. उत्तरीय सावरीत श्रीकृष्ण आसनावरून शांतपणे उठला. त्याच्या उत्तरीयच्या सुरकुत्यात साचलेलं कुंकुम त्याच्या त्या हालचालीनं पितांबरावरून ओघळत खालच्या पायघडीवर पडलं. कणीदार भेदक स्वरात तो बोलू लागला. त्याचे दीर्घ ओठ फडफडू लागले. भेदक नेत्र सभागृहावर मंडलाकृती गरगरू लागले. दिग्विजयी कर्ण, पितामह भीष्म, महाराज धृतराष्ट्र, द्रोण, रूप, विदूर, अश्वत्थामा, शकुनी, जयद्रथ, दुःशासन आणि दुर्योधन इथं उपस्थित असलेल्या कुरु योद्ध्यांनो, मी यादवराज म्हणून आज तुमच्या राजनगराला आलो नाही. पांडवांचा आतेबंधू म्हणूनही आलो नाही. श्रीकृष्ण म्हणूनही आलो नाही. एका न्याय पक्षाचा कैवारी म्हणून या पुरातन राजसिंहासनाकडे आज न्याय मागण्यासाठी आलो आहे. कारण या सिंहासनाची ख्याती न्यायदानासाठीच अखिल आर्यावर्तात तळपते आहे. चांद्र प्रतिमेचं मानचिन्ह मानणाऱ्या प्राणप्रिय वीर कुरुंनो, पांडवांना तुम्ही न्याय देणार आहात काय? मी संधीचा प्रस्ताव घेऊन आलो नाही, सत्याचा वज्रपट घेऊन आलो आहे. आजपर्यंत पांडवांच्या सहनशीलतेची सत्वपरीक्षा तुम्ही मर्यादेपलीकडे ताणली आहे. राजमाता कुंतीदेवींसह पांडवांना लाक्षागृहात दग्ध करण्याचं युद्धशास्त्र आपणाला कुणी शिकविलं हे युवराज दुर्योधन आज मला सांगेल काय? पितृछत्र हरवलेल्या पांडवांना खांडववनाचं काटेरी लतावृक्षांनी दाटलेलं, रानश्वापदांनी आपल्या गर्जनांनी दणानून सोडलेलं लोकविलक्षण साम्राज्य देणारे शकुनी मामा आपल्या राज्याची, गांधार देशाची राजनगरी सोडून मी त्यांना दंडकारण्याचं राज्य दिलं तर तिथं जाऊन नव्यानं राजनगर वसवून दाखवतील काय? माझं द्वारकेचं राज्य पणाला लावून मी आज द्यूत खेळायला बसलो तर गांधार देश पणाला लावून माझ्याशी आज द्यूत खेळतील काय? आपली पत्नी पणाला लावून ती हरली तर रजस्वाला असली तरी तिला या सभागृहात सर्वांसमक्ष खेचून आणण्याची संमती मला ते देतील काय? 13 वर्षांच्या यातनामय वनवासभर अनवाणी राहतील काय? विराट नगरातून गोहरण करण्यासाठी सर्व कुरुयोद्धे या नगराबाहेर पडले, तसे मथुरा द्वारकेतील सर्व यादव योद्धे आणि पांडव हे या नगरात गोहरण्यासाठी घुसले तर ते तुम्हाला चालेल काय? तुम्हा प्रत्येकात शाश्वत असा एक शुद्ध ध्वनी आहे, त्याला साक्ष ठेवून सांगा कोणता न्याय तुम्ही पांडवांना आजपर्यंत दिला आहे? न्याय म्हणजे काय हे आज तुम्हाला माहीत तरी आहे काय? तरीही तुम्ही आणि पांडव मी एकच मानतो, सर्वांना कुरु मानतो. म्हणूनच आज भूतकाळातल्या कटुकृत्यांना अग्नी देऊन मी सांगत आहे की राजा धृतराष्ट्रा, पांडवांना त्यांचं अर्धराज्य देऊन भवितव्यातील विध्वंसनाचा विराट वनवा विझवून टाक. वास्तविक सम्राट पांडूंनी विश्वस्त म्हणून रक्षणार्थ स्वाधीन केलेलं हे राज्य जसंच्या तसं अखंडच तू त्यांच्या पुत्रांना परत केलं पाहिजे. बोल, तू तयार आहेस काही या न्यायदानाला? आसुडाच्या प्रहारासारख्या त्याच्या शब्दाघातांनी सर्वत्र भीतीदायक शांतताच शांतता पसरली. त्याला उत्तर देण्यासाठी महाराज उठत नव्हते, कुणीच काहीच हालचाल करीत नव्हतं.
सांगा, कुणीही सांगा, तुमचा अंतिम निर्णय आहे तरी काय?
तो पुन्हा सभागृहावर गरगर दृष्टी फिरवित सर्वांना उद्देशून म्हणाला. त्याच्या कणीदार नादमय आवाजाची तीव्रता विलक्षण ताणली गेली होती.
मी सांगतो, तुझ्या अफाट वक्तव्यानं गारठून गेलेल्या कुरुयोद्ध्यांचा अंतिम निर्णय मी आज तुला स्पष्ट शब्दातच सांगतो. पांडवांना अर्धराज्यही मिळणार नाही.
दुर्योधन ताडकन उठून भुया उडवीत आपली आखूड पण पुष्ट बोट डोलवीत म्हणाला,
का नाही?
छे, त्यांचा या राज्याशी काहीच संबंध नाही. ते महाराज पांडूंचे पुत्र असले तरीही नाही. राज्याचं आजचं विभाजन उद्या त्याचे शत आणि परवा सहस्त्र तुकडे पाडील. राज्य म्हणजे 10 आश्रम कुमारांनी वाटून घ्यावं असं एक श्रीफल वाटतंय की काय पांडवांना?
अर्ध राज्य नसेल तर नसू द्या, पण खांडव वनातील इंद्रप्रस्थाचं त्यांनी वसविलेलं भरभराटीला आणलेलं त्यांचं राज्य तरी त्यांना परत देऊन टाकाल काय? जे न्याय आहे सत्य आहे त्याला दुराग्रहात कोंडू नको दुर्योधना.
नाही, त्यांनी ते द्यूतात हरवलेलं राज्य आहे, ते तर त्यांना कधीच परत मिळणार नाही.
दुर्योधन गदेचा प्रहार केल्यासारखा बोलत होता, ठिंग्यांना ठिंग्या स्पर्शत होत्या, सर्व संहारक वनव्याला आमंत्रण देत होत्या. आश्रयासाठी निवारा म्हणून या विशाल हस्तिनापूर राज्यातील 5 ग्राम तरी त्या 5 बंधूंना द्यायला तू तयार आहेस का? हाताची 5 बोटं एकत्र करून श्रीकृष्णानं 5 आकडा दर्शविला. सर्व सभासद योद्ध्यांची हृदय हेलावली, कुजबूज सुरू झाली. ती वाढू न देताच दुर्योधन वरच्यावर तडका फडकी म्हणाला,
नाही नाही नाही, त्रिवार त्रिकाल नाही, 5 ग्रामच काय, पण सुईच्या अग्रावर थरथरत उभा राहणाऱ्या धुलीच्या कणा एवढाही भाग या राज्यातून पांडवांना कधीच युद्धाशिवाय मिळणार नाही. इतकंच काय, पण हा नकार घेऊन परत जाणाऱ्या तुझ्या पायांना चिकटून येणारे धुलीकण सुद्धा पांडवांच्या हाती पडू नयेत म्हणून मी सेवकांकरवी ते झाडून घेतले असते. पण भगवान म्हणून घेणाऱ्या चेटक्या आणि ढोंगी श्रीकृष्ण त्यानिमित्तानं सुद्धा माझ्या सेवकांचेही हात तुझ्या गायींच्या मलमूत्रानं बरबटलेल्या अमंगल पायांना लागू नयेत अशी माझी इच्छा आहे. जा, तुझ्या संधीच्या प्रस्तावाची लोंबती लख्तर पितांबरावर लपेटून घेऊन तू हस्तिनापूरच्या सीमेबाहेर जा, नाहीतर. दुर्योधन,
श्रीकृष्णाचे ओठ थरथरू लागले, नेत्र आरक्त झाले. सर्व सभागृह क्षणापूर्वीचा त्याचा झालेला स्वागत सोहळा स्मरून हाय हाय म्हणून हळहळलं. कित्येक तर विजेचा चटका बसल्यासारखे उठून उभेच राहिले. माझे कान सुन्न झाले, डोळे मिटले गेले. माझ्या कानांशी आपले ओठ आणून दुर्दंधुंदपणे पुटपुटला.
कर्ण, सर्व उलथापालथीचं मूळ असलेल्या या गवळ्यालाच मी आजबद्ध करणार आहे. नगरजनांचा स्वागत सोहळा आठवत आठवत मथुरेच्या कारागृहात जन्मलेला हा गवळी कुरूंच्या कारागृहातल्या अंधारातच नष्ट झाला पाहिजे. तीच त्याची योग्य जागा आहे.
त्याचे शब्द माझ्या कानात तप्तल ओरससारखे शिरले. वळवळणाऱ्या विषारी भुजंगासारखे ते माझ्या मस्तकाला डंख मारू लागले. कधी नव्हता तो विरोध दर्शवित मी त्याच्यावर ओरडलो. दुर्धना, तू शुद्धीवर आहेस काय? कुणाला बद्ध करण्याची स्वप्न पाहतो आहेस तू?
कर्ण, त्याच्या राज्यात असतील तेवढे साखळदंड आणून सामर्थ्य असेल तर मला बद्ध कर म्हणावं.
श्रीकृष्णानं क्षणात आपले विशाल नेत्र मिटून घेतले. क्षणभर माझं मन हरपलं. मला भास होऊ लागला की उतू जाणाऱ्या दुधासारखं त्याचं शरीर कणाकणांनी स्फुल्लुंगू लागलं आहे. क्षणार्धात त्याच्या मुकुटाचा शिरपेच सभागृहाच्या थेट छताला जाऊन भिडला. त्याचं ते विशाल रूप धारण केलेलं शरीर पुन्हा एकदा दिव्य तेजक कणांनी ओतप्रोत भरलं. वादळी वाऱ्यालाही मागं टाकतील असे ते तेजक कण चरणांपासून मस्तकापर्यंत कितीतरी प्रचंड गतीनं नुसते गरगर फिरू लागले. सभागृहातील पाषाणाचे कोरीव स्तंभ त्याच्या दिव्य शरीरातून निघणाऱ्या असह्य प्रकाशवल्यांनी वितळतील की काय असंच मला वाटू लागलं. सर्व कुरुयोद्धे, ऋषीमुनी, सेवक सेविका भयग्रस्त होऊन त्या विराट देहापुढं लोटांगण घेऊ लागले. अंगावर कवच नसल्यामुळे त्याच्या तेजस स्वरूपाची झळ आता मलाही पोहोचत होती. सोसवत नव्हते. कुंभासारख्या गोलाकार असलेल्या त्या तेजस्वी मुखातून शब्दसुद्धा तेजाचं रूप घेऊनच बाहेर पडू लागले. सभागृहाच्या छताला छेदू लागले. मी भानावर आलो त्यावेळी श्रीकृष्णाचे शब्द माझ्या कानांवर पडले.
युद्ध, युद्धानं कुणाचेही प्रश्न मिटणार नाहीत. युद्ध हा मानवी क्रौर्य उघडून काढण्यासाठी योजावा लागणारा पण तेवढाच कठोर अंतिम उपाय आहे. युद्धामुळे मानवजातीचं कधीही कल्याण होणार नाही, कारण ते जीवनाचं अंतिम ध्येय नव्हे. जीवनाचं अंतिम ध्येय आहे प्रकाश, ज्ञानाचा, विज्ञानाचा, आत्म्याचा प्रकाश. तुम्हा सर्वांना तो प्रकाश युद्धातील मृत्यूतच मिळणार असेल तर मीही पाहिजे तसलं भयान महायुद्ध पेटवीन. ज्या मातीतून तुम्ही जन्माला आलात, तिच्या अंतरंगातून रस घेतलेले धनधान्य खाऊन वाढलात, त्या मातीतच तुमचं उत्तान शरीर चैतन्यहीन करून मिसळून टाकीन. हे युद्ध जगाला तुमचा अहंकार, मार्गच्युतता, कपट, क्रौर्य, सूर या राक्षसी विकारांचीच कथा पिढ्यान पिढ्या ऐकवित राहील. म्हणूनच लक्षात ठेवा, या युद्धात मी स्वतः हाती शस्त्र धरणार नसलो तरीही धरतीला भारभूत झालेली तुमची माजलेली उन्मत्त शरीर तिच्याच मातीत एकरूप करीन.
वाचा बंद झाल्यासारखं सर्वजण निशब्द झाले होते. एकट्या महाराज धृतराष्ट्रांना दृष्टी नसल्यामुळे राजसभेत काय प्रकार घडतो आहे त्याची नीट कल्पनाच आली नसावी. सिंहासनावरून उठून ते भयग्रस्त आवाजात म्हणाले, यादवराज, आजचं भोजन वाड्यावर घेऊन जा. ते ऐकून त्या राजाच्या घनघोर अंधत्वावर हसावं की रडावं हे कुणालाच कळेना.
राजा, आज मी हस्तिनापुरातच भोजन घेणार आहे, पण तुझ्या या न्यायभ्रष्ट राजवाड्यावर नाही तर ते विदुराच्या पर्णकुटीत राजमाता कुंतीदेवींच्या हातचं.
तो आपलं आसन सोडून ज्या शांत चालीनं सभागृहात आला होता त्याच शांत चालीनं बाहेर निघाला. त्याला निरोप देण्यासाठी म्हणून पितामह, द्रोण, रूप, अश्वत्थामा सर्वजण त्याच्या मागोमाग राजवाड्याच्या महाद्वारापर्यंत खेचल्यासारखे सरसावले. ते भयभीत झाले होते, व्याकुळ झाले होते, मनोमन पार हादरले होते.